வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர். யத் கரோஷி யதஷ்நாசி யத் ஜுஹோஷி ததாசி யத் யத் தபஸ்யசி கௌந்தேய தத் குருஷ்வ மதர்பணம். நவாத்தியாய 27வது ஸ்லோக். தூ ஜே காஹி கர்ஷில் அத்வா அர்த்தாத் கர்ம கர்ஷில் யதஷ்நாசி ஜே காஹி ஜேவ்ஷி காஷில் அத்வா அர்த்தாத் போக் போக்ஷில் யத் ஜுஹோஷி ஜே காஹி யஜ்ஞ கர்ஷில் ததாசி யத் தான் கர்ஷில் யத் தபஸ்யசி கௌந்தேய ஜே காஹி தப் கர்ஷில் தத் தே குருஷ்வ மதர்பணம் தே மலா அர்ப்பண் கருண் கர். அர்ச்சன பக்தி பாதசேவனம் அர்ச்சனம் வந்தனம் தாஸ்யம் ஹே ஜே பக்தி பிரகார் யச்சமதே பகவந்தான்னி கீதேத் சாங்கித்லேலி பக்தி குட குட பஸ்தே ஹே அப்பன் பார்த்து ஆஹோத். எக் பிரகாரே அடவா சேத் கிராஸ் செக்ஷன் அசா கேதானா ஹே ஸ்லோக் அப்பன் பார்த்து ஆஹோத். पत्र पुष्प फल तोय जे माला जो माला भक्तिनी अर्पण करतो त्याची भक्तीची भेट मी सेवन करतो, मात्र त्या पुरुषाचं लक्षण प्रयतात्मनहा असं केलेलं आहे, नियत चित्त असा तो पुरुष असावा. अशा पुरुषांनी अर्पण केलेलं पत्र मी नुसतं स्वीकारत नाही तर मी ते खातो, सेवन करतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तदहम भक्त्युपहृतम अश्नामी म्हणजे मी ते जेवणच करतो, त्याचं सेवन करतो, याचं याच्यावर निरूपण करताना मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे नि मिसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. कोणतंही फळ मला अर्पण करण्याच्या मिशानी निस्सीम भावानी आणि उल्हासानी, हे दोन खूप महत्वाचे शब्द सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. निस्सीम भावानी म्हणजे त्या भावाला कसली सीमाच नाही, इतका असीम भाव ज्या अर्पणामध्ये आहे. अद्वैत भाव या ज्या अर्पणामध्ये आहे, शिवाय उल्हास आहे देण्याचा देखील. नाहीतर देताना काय करणार, द्यायला लागते म्हणून देतोय असा भाव नाही, तर देताना देखील आनंद आहे, अत्यंत उल्हासाने. मज अर्पावयाचे नि मिशे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. कसलंही फळ मला अर्पण करण्याच्या मिशानी जर त्यांनी दिलं, भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, भक्त मला देण्यासाठी फक्त माझ्या दिशेने दाखवतो आहे तो, तर मी दोन्ही हात पुढे करून ते ओढून घेतो असं भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलंय. भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. दोन्ही हातांनी मी पुढे हात करून ते ओढून घेतो. मग देठू न फेडिता सेवी आदरेसी. आणि मग त्याचं सेवनही करतो पण मी विसरतो की त्याचं देठ बाजूला काढावं आणि मग खावं. भक्तांनी निस्सीम भावाने आणि उल्हासाने मला दिलेलं आहे. माझ्या दिशेनी त्याने हात केल्यावर मी दोन्ही हाताने ओढून देठ ही बाजूला न करता तसंच खाऊन टाकतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी याचं निरूपण केलं. भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठू न फेडिता सेवी आदरेसी. आपल्याला शबरीची सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. भिल्ल आदिवासी जमातीतली शबरी ही स्त्री तिला एका ऋषींनी प्रत्यक्ष प्रभू श्री राम तुझ्या घरी येतील असं सांगितलं आणि शबरी खूप आनंदित झाली. कधी येतील, केव्हा येतील, येतील की येणार नाहीत अशी कोणती शंका तिच्या मनात आली नाही. आणि कधीही भगवंत येतील, कधी येतील माहित नाही असं असल्यामुळं रोज रोज शबरी आपल्या झोपडीच्या समोरचं अंगण झाडून काढत असे, सडा घालत असे, रोज ताजी फुलं काढून आणत असे, रोज त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या दिवसांमध्ये जी काही फळं तिच्या हाताला लागतील ती रानातून तोडून आणत असे प्रभूंना देण्यासाठी आणि रोज फुलांचं निर्माल्य होत असे, रोज आणलेली फळं प्रभूंना प्रभूंच्या मुखात न जाता तशीच राहत असत. पण शबरीला वेद लागलेले होते. शबरी तरुण होती, ती म्हातारी झाली. हा सगळा उपक्रम करता करता ती वृद्ध झाली. तरी तिचा हा उद्योग चालूच होता. आणि एकदा खरंच तिने सडा घातलेल्या आणि रांगोळी काढलेल्या फुलांनी सजवलेल्या तिच्या अंगणामध्ये झोपडीच्या दारात प्रभूंची सुकुमार कोमल अशी पावलं स्थिरावली. आणि त्यावेळेला शबरीने त्या दिवशी बोरं आणलेली होती. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की शबरी प्रत्येक बोर चाखून पाहत होती आणि रामचंद्रांना देत होती. आंबट बोर कुठं भगवंतांना द्यायला नको म्हणून आणि मोठ्या समाधानाने रामचंद्र ती बोर खात होते. लक्ष्मणाला ते पाहून अचंबा वाटला की उष्टी बोर, पण त्याच्या मागे जो भाव होता, मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात वोडवी, मग देठू न फेडता सेवी आदरेसी. मग देठ देखील मी त्याचं बाजूला करत नाही, मोठ्या आदरपूर्वक पण घाई घाईनी ते फळ तसंच्या तसं सेवन करतो. पैगा भक्तीचे नि नावे फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुखीची घाली. आणि भक्ती पोटी मला कोणी फूल द्यावं तर खरं म्हणजे मी त्याचा सुवास घ्यायला पाहिजे, पण मी ते खातो असं भगवंत म्हणतात. मुखीची घाली ते फूल देखील काय त्याचा उपचार आहे आणि नाकांनी त्याचा सुवास घ्यायचा हे न करता मी ते अश्नामी सेवनच करतो त्याचं. हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले भल तैसे. फुलांची काय गोष्ट, एखादं पान आवडे तैसे म्हणजे त्यावेळेला जे असेल ते, तो जे अर्पण करेल ते, ते साजूकही न हो, ते कोवळच असेल असं नाही, सुकलेलं देखील असेल, सुकले भल तैसे. तरी सर्व भावे भरले देखे, पण त्याचा भाव त्याच्यामध्ये भरलेला असेल हे मी पाहतो. तो भरलेला भाव पाहून आणि भुकेला अमृते तोखे, आणि भुकेल्या व्यक्तीला अमृत मिळावं आणि त्याला संतोष व्हावा. तैसे पत्रची परी पेणे सुखे आरोगू लागे, त्या सुखानी अमृत सेवन करतो आहे अशा सुखानी पत्रची तरी आरोगू लागे, ते पत्रही खायला सुरुवात करतो. भगवंतांचं चरित्र आपण आपल्याला माहिती आहे की दुर्वास ऋषी अचानक भोजनाकरता म्हणून आले, तेव्हा जी सूर्याने दिलेली थाळी होती त्या थाळीचा सूर्यास्तानंतर काही प्रभाव नसे. भोजनाकरता थांबलेल्या दुर्वासांना भोजन देणं तर गरजेचं होतं, आणि ते त्यांच्या शेकडो शिष्यांसकट आलेले होते. द्रौपदींनी धावा केला मनोमन भक्तिभावाने, असं म्हणतात. भगवंत तिथे आले, कीर्तनकार किंवा पुराणिक जास्त चांगली ही कथा सांगतात की भगवंत तिकडे पाटावर बसत होते खरे म्हणजे, पण हाका ऐकूया आल्यामुळं धावत आले. भुकेलेले भगवंत देखील काहीतरी दे म्हणायला लागले द्रौपदीला, तर काहीच नव्हतं, पण त्या थाळीला एक पान चिकटलेलं लागलेलं होतं, तेवढंच द्रौपदी देऊ शकत होती. हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले। ते साजू कही न हो सुकले भल तैसे परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोग्य लागे। पण पान असलं तरी देखील ते अमृत मिळत आहे अशा सुखाने मी ते ओरपू लागतो जेवू लागतो। भगवंतांचं तसं झालं। अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे वेळेवरी पाला देखील मिळणार नाही असं एखाद वेळेला घडू शकत तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की पण पाणी अर्पण करण्यासाठी तर काही अडचण नसेल। ते भलतेथ निमोले कुठलंही पाणी मग नदीचं विहिरीचं निमोले त्याला तर काही खर्चही नाही असं न जोडिता आहे जोडले आणि कुठलेही कष्ट न करता मिळालेलं त्याची सर्वस्व करूनी अर्पिले जेणे मज ते पाणीच सर्वस्व करूनी अर्पिले आपलं सर्वस्व आपण अर्पण करतो आहोत अशा भावानी जो अर्पण करतो तेने वैकुंठा पासोनी विशाळे मज लागी केली राऊळे कौस्तुभा होनी निर्मळे लेणी दिधली। वैकुंठ ही कमी पडेल अशी माझ्यासाठी त्यांनी मला राहण्यासाठी राऊळ केली असं मला होऊन जात आणि कौस्तुभ देखील कमी पडेल निर्मळपणामध्ये इतकी उत्तम निर्मळ अशी लेणी अलंकार माझ्या करता त्यांनी दिले। दुधाची सेजारे क्षीराब्धी ऐसी मनोहरे मज लागी अपारे सृजिली तेणे क्षीराब्धी क्षीरसागर दुधाचा सागर किती मनोहर असेल। मज लागी अपारे सृजिली तेणी तेणे अशा प्रकारे पाणी अर्पण केलं तर क्षीरसागरा सारखा मनोहर अशी वस्तू माझ्यासाठी अपार क्षीरसागर त्यांनी एकच नव्हे अनेक क्षीरसागर अर्पण केले। कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे अत्यंत सुवासिक अशा गोष्टी सुगंधाचा महामेरू कर्पूर चंदन अगरू मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे मला ओवाळण्यासाठी म्हणून दिन करू दीपमाळेला लावला सूर्य दीपमाळेला लावला सुगंधाची सुगंधाचे महामेरू उभे केले असं इतका आनंद मला होतो। पाणी अर्पण केलं तर असं ते म्हणतात। गरुडासारखी वाहने मज सुरतरूंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे मज अमृताहुनी सुरसे बोनी वोगरली बहु असे ऐसा भक्तांचे नी उदक लेशे परितोषे गा भक्तांच्या उदक लेशानी मी अशा प्रकारे संतुष्ट होतो। हे सगळं वाचताना ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण देखील वाचताना आपला भाव असा निर्माण होतो की कोणी एक श्रीकृष्ण अथवा श्रीराम तो आपल्याला कधी काळी भेटेल आणि त्याला आपण पत्र अर्पण करू, पुष्प अर्पण करू, फळ अर्पण करू अथवा पाणी अर्पण करू असा भक्तिभाव आपल्या अंतःकरणात निर्माण होतो। पण लक्षात घ्या की हा अध्याय केवळ कृष्ण प्रेमाकरता, राम प्रेमाकरता किंवा सगुण ईश्वर आहे त्याकरताच लिहिलेला नाही। या अध्यायात एक महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम। मानुषी रूपामध्ये असलेल्या माझी अवगणना नित्य होत असते, हे जे वचन आहे हे वचन श्रीकृष्णांनाही लागू होतं आणि प्रत्येक मानुषी रूपामध्ये जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वालाही लागू होत असतं। आपण अवगणना करत असतो, अवहेलना करत असतो, मानुषी रूपानी नटलेला जो परमात्मा आहे त्याची, याचा अर्थ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची केलेली अवहेलना, उपहास। श्रीकृष्णांची भक्त तर नाहीच ज्याला परमार्थाची थोडी बहुत कल्पना आहे, तर श्रीकृष्णांची कशी अवगणना करेल, अवहेलना करेल, श्रीरामांची करणार नाही। पण अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व जगत धारण केलेलं आहे, अर्थात माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये तो परमात्माच भरून राहिलेला आहे, हे प्रत्येक क्षणाला विसरून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची अवगणना करते, अवहेलना करते। आणि त्या व्यक्तीच्या आत असणारा परमात्मा दुखावला जातो। म्हणून प्रयतात्मना नियत चित्त, म्हणजे केवळ ध्यानाला बसणारा पुरुष नव्हे तो तर आहेच, ज्यांनी उत्तम रीतीने यत म्हणजे आवरण, प्रयत म्हणजे अजून उत्तम प्रयत्नाने आपल्या स्वतःला आत्मनहा म्हणजे मनाला चित्ताला इत्यादी आवरण, साधनेनी आवरण हे जसं आहे तसं व्यवहार करत असताना सर्वांच्या अंतर्यामी प्रभू भरलेला आहे असं पाहण्यामध्ये देखील चित्तवृत्ती आवरून मग पाहायला लागतात। चित्तवृत्ती सैल असतील तर पाहता येत नाही। म्हणून या जशा घटना आहेत तशाच घटना नाथांनी वाळवंटामध्ये एका दलिताचं, हरिजनाचं, त्या काळची भाषा म्हणजे अस्पृश्य, पायाला चटके बसत असताना मूल उचलून घेतलं, तर ही गोष्ट भगवंतांना अर्पण होते। गाढवाला पाणी पाजलं ही गोष्ट भगवंतांना अर्पण होते। हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी, उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी। म्हणजे असं समजू नका की पंढरीचा पांडुरंग कुत्र्याचं रूप धारण करून आलेला होता, याच्यामध्ये असा भाव आहे की पंढरीचा हा पांडुरंग हा कुत्रा झाला असं नाही, तर सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे, त्यामुळे तो कुत्रा तोषला म्हणजे पांडुरंग तोषला। नामदेवांना असं वाटलं की नामदेवांच्याच हातातली भाकरी पळवून नेली कुत्र्यांनी, आणि नामदेव म्हणतात की उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी, हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाटी। तुपाबरोबर तरी खा, कोरडी खाऊ नको म्हणून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे जात आहेत, तर तो कुत्रा म्हणजे पंढरपूरमध्ये लूट लागलेला कुत्रा, तो काही पांडुरंग कुत्र्याचं रूप धारण करून आलेला नव्हता। म्हणून जो कुत्रा असेल तो पांडुरंग आहे, जो गाढव आहे तो पांडुरंग आहे। पांडुरंगानी तात्पुरतं तुमच्याकरता तुमची परीक्षा घेण्याकरता म्हणून गाढव होऊन यायचं नाहीये, जे गाढव आहे त्याच्याच अंतर्यामी तो आहे। म्हणून जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करते, नोकर का असेना, कर्तव्य म्हणून, आवश्यकता म्हणून, शिस्त म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जागेवर असू शकतील, पण अवहेलना करणं किंवा अवगणना करणं ही अजून एक वेगळी वस्तू आहे। म्हणून इथं निसर्गाचा अपमान चालणार नाही। एका मनुष्यांनी दुसऱ्या मनुष्याचा केलेला अपमान अथवा अवगणना चालणार नाही। पशु पक्ष्यांची देखील अवगणना किंवा अपमान चालणार नाही। नागोबाला दूध, नागपंचमी या महिन्यात होऊन गेली, नाग दूध पीत नाही। शास्त्रीय रीतीने समजून घ्या, म्हणजे त्या गारुड्याला काहीच देऊ नका। गारुडी तर दूध पिईल, गारुड्याची मुलं तर दूध पितील, तू किती दूध देणार आहेस। म्हणून ती जी गोष्ट आहे की तो शिवाचा गाभारा, भरायचा होता दुधानी, म्हणून राजांनी फरमान काढलं की आपलं आहे नाही ते दूध घेऊन सगळ्यांनी गाभाऱ्यामध्ये घातलं पाहिजे, मोठं पुण्य कर्म घडणार आहे। आणि नागरिक आणून आपल्या घरातलं दूध घालत होते, पण गाभारा काही भरत नव्हता। या सगळ्या कहाण्या आहेत, पण या कहाण्यांमध्ये हाच अर्थ आहे। आणि एक आजी, तिने आपल्या नातवांना दूध दिलं, त्या कहाण्या विशिष्ट तऱ्हेने लिहिलेल्या असतात, सगळ्यांना सुखी केलं घरातल्या, आणि मग तिच्या जवळ बोळकभरच दूध शिल्लक राहिलं। ते दूध घेऊन ती गाभाऱ्यात गेली आणि ते बोळक तिथं ओतल्याबरोबर गाभारा भरला आणि राजा आश्चर्यचकित झाला की असं कसं झालं। म्हणून मग तिने विचारलं, तर ती म्हणाली, मी सगळ्यांना सुखी केलं आणि उरेल ते दिलं, कारण तो शंकर सुखी होणार आणि इकडं जी नातवंड तळमळतात त्यांच्या अंतरी आम्ही कोण होता, असा या श्लोकाचा अर्थ आहे। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः। म्हणून असं समजू नका की परमेश्वर जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्याला शबरीसारखं प्रसन्न कराल। तर रोज परमेश्वर तुमच्याकडे येतोय, रोज तुमचं वर्तन शबरीसारखं असायला हवं। प्रभू शबरीकडे आले याचं कारण असं की या एका कृतीने ती शुद्ध चित्त होत गेली, इतकी शुद्ध चित्त होत गेली, रोजच्या रोज तिची पाहण्याची दृष्टी बदलून गेली, तिची विचार करण्याची पद्धत बदलून गेली। अत्यंत भावानी शबरी भरून गेली। राम तर काही येत नव्हते, तुमच्या आमच्यासारखाच तिचा अनुभव होता, आपल्या तरी दारात कधी राम आलेत, तसंच होतं तिचं, पण ते येतच नाहीयेत अशी समजूत तिने नाही करून घेतली। हा आपल्यात आणि तिच्यात फरक। म्हणून हा जो श्लोक आहे, या श्लोकाला विनोबांनी अतिथी सत्कार साधन असं म्हटलेलं आहे, त्याच्याकरता असलेला हा श्लोक आहे। काल्पनिक प्रभू, काल्पनिक भगवंत होऊन गेलेली चरित्र, आणि त्याच्याबद्दल तर भाव आपल्या अंतःकरणात आहेच। बघा, शबरी म्हटल्यावर आपलं अंतःकरण भरून आलं, पण आपल्या समोर त्या शबरीच्या आचरणाचा देखील, त्याच्या अनुकरणाचा देखील प्रश्न आहेच, तो तसाच राहतो आहे. दुधाची शेजारे क्षीराब्धी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजिली तेणे, कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे. गरुडा सारीखी वाहने, मज सुरतरूंची उद्याने, कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे, मज अमृताहुनी सुरसे बोनी वोगरली बहु असे, ऐसा भक्तांचे नि उदक लेशे परितोषे गा. अंतरात्मा तोषतो, दुसऱ्याचा अंतरात्मा तोषला की तो आपल्यावर कृपा करतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणी ना कोणीतरी कृतज्ञ तुम्हाला भेटतील. तुम्ही ज्यांच्याबद्दल केलं त्याची किंमत न राखणारे भेटतील, पण ती तुमची परीक्षा असेल भगवंताच्या दरबारात. तुमच्या धर्माने तुम्ही चालत राहा, त्याच्या कर्माची त्याला फळ मिळतील, तुमच्या कर्मांची तुम्हाला मिळतील. जर काही उपयोग होत नाही, आम्ही दोनदा करून पाहिलं, असा हा प्रश्न नाहीये. भगवंत हे सांगता सांगता स्वतःच्या चरित्रावर आले. हे काय सांगावे किरीटी, तुवाची देखिले आपुलिया देठी. मी सुदामाची या सोडी गाठी, पोह्यान लागी पोह्यान करता सुदाम्याच्या फडक्याच्या गाठी. मी कशा अधीरतेने सोडल्या आहे तुला माहितीये. कृष्ण आणि सुदामा यांची फार प्रगाढ मैत्री होती, आणि ते किती मित्र होते, किती काळ एकमेकांबरोबर राहिले, 6 महिने राहिले. सांदीपनी ऋषींकडे भगवंतांच्या एकूण लीला चरित्रात भगवंत 6 महिने होते. खूप प्रदीर्घ मैत्री असं नव्हतं. आपण 16-16 वर्षांची मैत्री देखील विसरू शकतो, 6 महिने मोठ्या माणसाच्या संगतीत जो आलेला असतो तो सांगतो की आम्ही बरोबर होतो. तसं सुदामा सांगत असे आपल्या पत्नीला, आम्ही बरोबर शिकलो. आणि तेव्हा मात्र त्यांची खरंच मैत्री होती, 6 महिने. एका गुरूंकडे ब्रह्मज्ञानाच्या उपदेशापर्यंत सगळं शिक्षण झालेलं होतं. एका गुरूंनी दिलेला बोध कृष्णांच्या परीनी कृष्णांना आणि सुदाम्याच्या परीनी सुदाम्याला मिळालेला होता. त्यामुळे सुदामा आपल्या स्वकर्मातून जितकं मिळेल त्याच्यात समाधानी होता. सुदामा स्वतः असमाधानी नव्हता. त्याला माहित होतं कर्म, कर्माचं फळ, ते जसं असेल तसं जीवन भगवंता करता आहे. तो अधीर नव्हता संपत्ती करता. पत्नी अधीर होती. मात्र मुलाबाळांकरता पत्नी अधीर होती, संसाराकरता ती अधीर होती. सुदामा नव्हता, तो स्थिरचित्त होता, शांत होता. जिथं आहोत तिथं समाधानी होता. कृष्णाची आणि स्वतःची तुलना करत नव्हता. तुलना करण्यासारखं काही नव्हतं देखील. आणि सुदामेच्या गोष्टीमध्ये गुरुंनी सांगितलेलं ज्ञान कसं ठसायला हवं हे समजतं. तिथं राहायला आणि निघून गेला, पण बायकोने ज्या कारणासाठी पाठवलेलं होतं ते बोलूही शकला नाही. त्याच गोष्टींकडे सगळ्या अँगलनी जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की जे घरी बोलत होता की मी तिथं जाऊन मागणार नाही काही, तिथं जाऊन त्यांनी मागितलंही नाही. गोष्टीत सांगितलं जातं की मोठा संकोच त्याला झाला, कसं मागायचं असं वाटलं, पण मागितलं नाहीच, कृती नाहीच केली. त्याचं ज्ञान स्थिर होतं, तो प्रयतात्मना हा होता, तो नियत चित्त होता. नाहीतर असे मुठभर पोह्यासाठी वाटेल ते द्यायला भगवंत इतके अव्यवहारी नाहीयेत. त्याची पुरती परीक्षा झाली, त्याचे मळलेले कपडे त्याला उतरवायला लावले, राजवस्त्र अंगावर दिली आणि 2-4 दिवसाचं पाहुणचार झाल्यावरती राजवस्त्र उतरवायला सांगितली आणि त्याचे कपडे त्याला दिले, त्याचं काही म्हणणं नव्हतं. आणि भगवंत बाकीचे सगळे उद्योग सोडून सुदामेची सेवा करत होते, त्याचे पाय दाबत होते. तो संकोचलेला होता, त्याचं काही म्हणणं नव्हतं. जसं भगवंत करतील तसं. आणि घरी केलेले पदार्थ राजभोग बाजूला सारून भगवंतांनी त्या सकाळचा ब्रेकफास्ट न्याहारी पोह्यांची केली. हे काय सांगावे किरीटी, तुवाची देखिले आपुलिया दिठी, मी सुदामाची या सोडी गाठी पवया लागी. पै भक्ती एकी मी जाणे, मी जाणतो ना भक्ती काय, नुसते पोहे घेऊन आला म्हणून नाही, भोळ काम नाहीये. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका गुप्तचरांनी राजाला येऊन सांगितलं की काल एक अद्भुत गोष्ट मी आपल्या नगरीमध्ये पाहिली की नवरा दिवसभर बाहेर जाऊन काम करून घरी आला आणि म्हणाला की मला तहान लागली आहे, मला आधी पाणी दे. आणि खूप तहानलेला तो जाऊन पलंगावर पडला तर त्याला झोप लागली. मी सगळीकडे गुप्त रूपाने फिरत होतो, पाहिलं बायको पाण्याचा प्याला घेऊन आली तर नवरा झोपलेला, तिने त्याला उठवला नाही. परत फिरून आल्यावर पहाटेच्या वेळेला पाहिलं तर नवरा झोपलेला आणि बायको पाण्याचा प्याला घेऊन तिथं उभी रात्रभर त्याच्या पायाशी. आणि नवऱ्याला जाग आली आणि तो म्हणाला की तू इथं अशी उभी काय, तर ती म्हणाली की तुम्ही थकून भागून आलेले होतात, तुम्ही म्हणालात की मला तहान लागली आहे आणि तुम्ही पडलात आणि मी पाणी आणेपर्यंत तुम्हाला झोप लागली, म्हणून मी इथं उभी आहे. तर नवऱ्याला खूप संकोचल्यासारखं झालं आणि त्यांनी पाणीही प्यायलं आणि तिला असं म्हणत होता की मला उठवायचंच, तर ती म्हणाली की तुम्हाला उठवायचं तर तुम्ही एवढे दमून आलेले होतात, वाटलं जरा पडलेत तर पडू देत, उठलात की पाणी तुम्हाला देता येईल, म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही। राजाने ही गोष्ट ऐकली आणि राजाला असं वाटलं की आपल्या आपल्या नगरामध्ये किती मोठ्या अंतकरणाची आणि किती विचार करणारी अशी माणसं आहेत, तुम्हाला उठवलं का नाहीस तर तुम्हाला झोप लागलेली होती, मग तू झोपली का नाहीस तर तुम्हाला तहान लागलेली होती, तुम्ही कधीही उठाल तर पाणी तुम्हाला द्यायला पाहिजे, म्हणून मी पायाशी पाण्याचा प्याला घेऊन उभी होते। राजाने दरबारामध्ये हे सांगितलं की अशी एक विलक्षण घटना, अशा स्त्रिया आपल्या राज्यात आहेत, त्यांनी बोलून त्यांचा मोठा सत्कार केला, त्या भगिनीला त्यांनी खूप भेटवस्तू दिल्या भरभरून। तर हे ऐकल्यावर दुसरी एक शेजारीन म्हणाली की त्यात काय मोठंच आहे, आज तुम्ही या दमून भागून आणि पाणी मागा। आणि मग तो सगळा कार्यक्रम झाला, ती म्हणाली की तुम्ही दमून भागून या, त्यामुळे त्यालाही इलाज नव्हता, तो दमून भागून आला, त्यांनी पाणी मागितलं आणि ही पाणी घेऊन आली तोपर्यंत त्याला झोप लागली, तो झोपला। आणि गुप्तचराने राजाला सांगितलं की तशीच घटना घडली आहे, पण त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला, त्या भगिनीला बोलून राजांनी फटक्यांची शिक्षा सुनावली, कारण परत पहाटे एकदा त्यांनी तो ठराविक संवाद केला, दरम्यानच्या काळात ती झोपून गेली। की तो म्हणाला की तू उठवलं का नाहीस, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही दमून भागून आलेले होतात, मग तू झोपली का नाहीस, तुम्हाला तहान लागलेली होती। राजाने फटक्याची शिक्षा दिली, ती म्हणाली की एकाच गोष्टी करता तिला एवढा मोठा नजराणा आणि मला फटके। तेव्हा राजा म्हणाला की मी जाणतो, मर्म मी जाणतो, याच्यात काय घडले ते मी जाणतो, म्हणून तुझ्यासारखीला फटकेच पाहिजेत। पै भक्ती एकी मी जाणे, मी जाणतो, तेथ साने थोर न म्हणे, आणि तिथं कमी अधिक आम्ही काही करत नाही, आम्हाला नक्की समजतं कोणाचा भाव कसा आहे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या, येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचूनी आमूचा लाग निष्कळ भक्ती तत्व, म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते, तू बुद्धी एकी सोपारी करी, एक विध अशी बुद्धी तू कर, एका भावाने भरलेली अशी बुद्धी तू कर, तेव्हा तुझं असं होईल की सहज आपल्या मनोमंदिरामध्ये तू मला कधीही अंतरणार नाहीस, असं तुझं मनोमंदिर होईल, तिथं मी कायमच असेन, तू कायमच तिथं मला ठेवशील, तेव्हा मग पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, हे वरवरचं मिस असेल, आमचा संबंध भक्तीशीच असेल, आणि तुझ्या मनोमंदिरात तू मला जेव्हा विसंबणार नाहीस तेव्हा मी भक्ती जाणतो, आम्ही भावाचे पाहुणे भलते या, आम्ही भावाचे पाहुणे आहोतच आहोत, अशा प्रकारची श्रीकृष्ण आणि श्रीराम तथाकथित अवतार भगवंत ईश्वर यांच्यापासून ते सर्वांची अशा पद्धतीने जो भक्ती करतो, पत्र पुष्प फल तोय असं देऊन त्याच्या आतला ईश्वर प्रसन्न झाल्याखेरीज राहत नाही. यत करोशी यदश्नासी यत जुभोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. सुरुवातीला श्लोक उच्चारला आणि शेवटी उच्चारला. याच कारण पत्र पुष्प फळ हे भजनाच्या निमित्ताने देणं ही एक गोष्ट आहे आणि अतिथीला असो अन्य मानवांना असो पशु पक्ष्यांना असो निसर्ग मात्राला असो पण ही ही जी देण्याची गोष्ट आहे ही देण्याची गोष्ट आता अधिक विस्तृत करतात. जी जी कर्म करशील जे जे भोग भोगशील जे जे यज्ञ करशील जे दान करशील अथवा तप करशील ते मदर्पणम माझ्या करता माला अर्पण करण्याच्या बुद्धीने कर असं पुढच्या श्लोकात सांगतात. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति.